नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
आज 25 एप्रिल, अँझॅक डे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आजचा दिवस पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे. अँझॅक्स म्हणजे ऑस्ट्रेलियन अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प्स. आजचा दिवस महत्त्वाचा अशासाठी कारण 25 एप्रिल 1915 या अँझॅक सैन्यांनी गलिपली पेनिन्स्युलावरती धावा बोलला होता. पहिले महायुद्ध सुरू होऊन जवळजवळ 6 महिने झाले होते. जर्मनीची पिछेहाट व्हावी म्हणून इंग्रजांनी ठरवले की आपण जर्मनीचे मित्र राष्ट्र टर्कीच्या राजधानी कॉन्स्टँटिनोपल, आताचे इस्तानबुल, ह्याच्यावरती हल्ला करायचा. हा हल्ला समुद्री मार्गाने करायचा असल्यामुळे ब्रिटनने आपले नौदल धाडले. पण झाले असे की डार्डनेल्स स्ट्रेट या समुद्री द्वीपकल्पाच्या आसपास हे नौदल अडकून पडले आणि तिथून त्याला सुखरूप पुढे मार्गाक्रमण करता येईना. अर्थातच त्यांची ही वाटचाल थांबवण्यासाठी टर्कीनी या नौदलावरती हल्ला केला आणि एका दिवसातच म्हणजे 18 मार्च 1915 त्यांनी या नौदलातलं 1/3 नौदल हे निकामी केलं, जहाजा बुडवल्या आणि सैनिक मारले गेले. एकाच दिवसात इतके प्रचंड नुकसान झाल्यानंतर ब्रिटिशांनी माघार घेतली आणि पुन्हा एक नवीन रणनीती आखली. असे ठरले की ब्रिटिश सैन्य केप हेलिस या ठिकाणी जमिनी हल्ला बोलेल. त्याच सुमारास ब्रिटनचे मित्र राज्य फ्रान्स हे कुमकाले ह्या ठिकाणी आक्रमण करेल. इकडे या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना टर्कीचे सैन्यबळ जेव्हा कमी होईल त्या संधीचा फायदा घेऊन अँझॅक्स गाबा टेपे नावाच्या एका समुद्रपट्टीवरती उतरणार होते. असे हे आपले अँझॅक्स 25 एप्रिलला त्या गाबा टेपेच्या समुद्रपट्टीवर उतरले खरे, पण पुढचे 8 महिने अखंड युद्ध करूनसुद्धा विजयश्री काही त्यांच्या हाताशी येईना. अखेरीस जानेवारी 1916 ब्रिटननी आपली हार मान्य केली आणि माघार घेतली. या गलिपलीच्या मोहिमेत सर्व बाजूंची प्रचंड जीवितहानी झाली. तुम्हाला माहिती आहे का, ऑस्ट्रेलियाचे 8709 सैनिक मारले गेले तर न्यूझीलंडचे 2779. पण भारताचे सुद्धा जवळजवळ 1500 सैनिक मारले गेले या गलिपलीच्या मोहिमेत. गलिपली असो किंवा पहिले अगर दुसरे महायुद्ध, भारताचं या युद्धांमध्ये नक्की काय योगदान होतं हे कधीही कुठल्याही शाळेच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात आलंच नाही, त्यामुळे खरं सांगायचं तर मला ह्याच्या आधी माहिती नव्हतं. या विषयाचा अभ्यास करताना समोर आले ते अमेरिकन इतिहासतज्ञ विल ड्युरंट यांचे द केस फॉर इंडिया नावाचे पुस्तक. प्रत्येक भारतीय माणसाने हे पुस्तक एकदा तरी वाचलंच पाहिजे असा माझा आग्रह आहे. 1930 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया याचा दाखला देऊन विल ड्युरंट सांगतात, ड्युरिंग द 19th century इंडिया पेड $450 million फॉर वॉर्स फॉट फॉर इंग्लंड आउटसाइड ऑफ इंडिया विथ इंडियन ट्रूप्स. शी कॉन्ट्रीब्युटेड $500 million टू द वॉर चेस्ट ऑफ द अलाइज, $700 million in subscription to war loans, 800,000 soldiers and 400 laborers to defend the British Empire outside of India during the Great War. पहिल्या महायुद्धाचे अधिकृत आकडे बघितले तर असं लक्षात येतं की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचे मिळून 79,778 सैनिक मरण पावले, तर नुसत्या भारताचेच 74,187 सैनिक मरण पावलेत. आपल्या पुस्तकात ड्युरंट पुढे लिहितात, नन ऑफ द हिंदू सोल्जर्स वर ग्रांटेड अ कमिशन हाउएव्हर ब्रेव्ह ही माईट हॅव प्रूव्हड हिमसेल्फ. किंबहुना भारताचे आणि भारतीय सैनिकांचे इतके प्रचंड मोठे योगदान ब्रिटिशांनी नॉट ऑफ युरोपियन डिसेंट असा एक शेरा मारून खोडून टाकले. सैन्यातल्या सेवेसाठी त्यावेळचा मिळणारा अत्युच्च सन्मान म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक, जे भारताच्या फक्त 11 सैनिकांना मिळालंय. ते सैनिक म्हणजे मीर दस्त, खुदादाद खान, शहामद खान, लाला, दारवान नेगी, गब्बर नेगी, करण बहादूर राणा, बदलू सिंग, छट्टा सिंग, गोविंद सिंग आणि कुलबीर थापा. यातल्या मीरदस्त या सैनिकाची गोष्ट ऐकली की अंगावर शहारा येतो. 26 एप्रिल 1915 ईप्रस बेल्जियम या भागात घमासान युद्ध चालू होते. जर्मन सैन्यानी विषारी असा क्लोरीन गॅस हवेत सोडला आणि त्याचे पिवळे आणि हिरवे ढगच्या ढग मीरदस्तच्या तुकडीसमोर उभे ठाकले. अवघ्या 8 ते 10 सेकंदात या विषारी वायूचा परिणाम दिसू लागला आणि आजूबाजूचे सैन्य कोलमडून पडू लागले. आता कल्पना करा, डोक्यावर विषारी वायूचे ढग, समोरून अखंड गोळ्यांचा वर्षाव आणि मागे पडलेल्या आपल्याच सैनिकांचे मृतदेह. या सगळ्यातून वाट काढत मीरदस्तने 9 जखमी अधिकाऱ्यांना आपल्या छावणीत परत आणलं. या विषयावर थोडंसं डोळसपणे वाचन केलं तर गलिपली आणि त्या अनुषंगाने दोन्हीही महायुद्धात भारतीय सैनिकांनी गाजवलेले पराक्रम आणि त्यांच्या यशोगाथा समोर आल्याशिवाय राहतच नाहीत मुळी. आज अँझॅक डेला जेव्हा लास्ट पोस्टचे बिगुल वाजेल तेव्हा आपण भारतीय सैनिकांच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेल्या या प्रचंड पराक्रमाला आणि साहसाला, तसेच इतिहासात ठळकपणे नमूद न झालेल्या भारताच्या या प्रचंड योगदानाला मानवंदना देऊयात.